समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साक्षारतः गुरोस्मरण पङ्कज भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियतिनिर्मितम् मन्यते करोति भव भाविकानमृतबिन्दु वृष्टिम् क्षयः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
ध्यानाच्या प्रक्रियेत विचारांकडे साक्षीभावाने पाहणे हा पहिला टप्पा सांगितला जातो। त्यामध्ये विचार चालू असताना जेव्हा आपण त्याकडे साक्षीत्वाने पाहतो तेव्हा तो विचार लगेच तिथे थांबणे अपेक्षित आहे। त्या विचार थोडा वेळ तसेच साक्षीत्वाने पाहत राहणे आणि हळूहळू क्षीण होत थांबणे हे योग्य आहे। जर दुसरा भाग बरोबर असेल तर त्यात विचार थांबवण्याचा संघर्ष करावा लागणार नाही। हे बरोबर आहे का? जर हळूहळू क्षीण होणे ओके असेल। नवीन पिढीचा प्रश्न आहे त्यामुळे हे शब्द अगदी चांगले आहेत आणि आपल्यालाही मग एकदम कळतं की अच्छा हे असं ओके करायला पाहिजे। म्हणजे तो विचाराने जास्तीत जास्त किती वेळात थांबले पाहिजे आणि पुढे असं लिहिलंय टाइम लिमिट। पण याच्यातली गंमत या प्रश्नातली अशी आहे की खरोखरीच आपलं ध्यान होत असताना त्या ध्यानाचं कुठेतरी विश्लेषण सुद्धा नंतर दिवसभरात होतं आहे मनामध्ये. नाहीतर सकाळी एकदा ध्यान झालं, स्वामीजींनी सांगितलं होतं तेवढा एक टिकमार्क केला, शेड्यूल केलेलं असतं ना. मुलं परीक्षेच्या वेळेला अभ्यासाचं शेड्यूल करतात की ह्या वेळपासून ह्या वेळपर्यंत हा विषय, मग हा विषय, आणि मग संध्याकाळी म्हणतात आता जाऊ द्या हे सगळं कुठेतरी चक्कर मारून येऊ. तशी टिकमार्क नाहीये, कुठेतरी हा साधक मनापासून हा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यावर नंतर दिवसभरात कुठेतरी विचार करतो आहे की हे असं झालं तर सोपं जाईल का. स्वामी माधवनाथांनी जेव्हा ध्यानाला बसायची बैठक सुरू केली तेव्हा त्यांचं असे उद्गार आहेत की 6-7 वर्षानंतर मला असं वाटायला लागलं की हे ध्यान वगैरे आपल्याला काही जमणार नाही, हे मन किती उच्छृंखल आहे आणि कायम बाहेर खेचत राहतं, जमेल की नाही कोणास ठोक. म्हणजे 6-7 वर्ष कट्टानी साधना करून जर त्यांची अशी अवस्था होती तर आपल्यासारख्या नवीन सुरू केलेल्या आणि असं म्हणायचं की एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये, कारण त्यांच्या वेळेला त्या मनाने धकाधकीच असणार. आपल्याला बऱ्याच वेळेला अशी एक म्हणण्याची सवय लागून गेलेली आहे की तुमच्या वेळेला बरं होतं बाबा, एवढी गर्दी नव्हती रस्त्यांवर, एवढं पोल्युशन नव्हतं, एवढी धावपळ नव्हती. पण त्याही वेळेला तशी धावपळ करणारी मंडळी होती आणि त्याही परिस्थितीमध्ये ध्यान करणारी ही मंडळी होती, त्यामुळे फार या बाह्य गोष्टींकडे लक्ष न देता या साधकांनी असं विचारलेलं आहे की आपल्या विचारांकडे साक्षीत्वानी बघणं हा पहिला टप्पा सांगितला जातो. एक लक्षात आपण सगळेच जण घेऊयात की ध्यानाला बसतानाच तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे, ही जी एक प्री कंडिशन, प्री रिक्विजिट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे, त्याच्याकडे जर थोडं आपण लक्ष दिलं, सद्गुरूंच्या स्मरणाने जर अंतःकरण द्रवीभूत झालं, आपली अडचण अशी आहे की रोज द्रवीभूत होत नाही, ध्यानाला बसताना सद्गुरू स्मरण केलं तर अंतःकरण द्रवीभूत व्हायला पाहिजे, हे आपलं होत नाही, ही आपली अडचण आहे. जर ते तसं होईल, जर सद्गुरूंच्या स्मरणाने, आपल्या आराध्य देवतेच्या स्मरणाने आपलं अंतःकरण गलबलून येईल. स्वामीजींचं असं सांगतात की पूजा करत असताना रोज, एक दिवस नाही, दोन दिवस नाही, आठवड्यातले 2-3 दिवस नाही, रोज. ते जेव्हा हनुमंतांच्या, प्रभू रामचंद्रांच्या तस्वीरींना प्रसादाची वाटी दाखवत असत तेव्हा रोज ते अंतःकरण पिळवटून जाईल अशा पद्धतीने हाक मारत असत, कारण तिथे एक सत्यत्वाचा त्यांचा भाव होता की ह्या तस्वीरीमध्ये खरंच ते उपस्थित आहेत, ते खरंच माझ्याकडे पाहता आहेत. आणि अशा भावानी जेव्हा ती पूजा होते, अशा भावानी जेव्हा सद्गुरूंचं स्मरण होऊन आपण ध्यानाला बसतो तेव्हा स्वाभाविकरित्या हा जो एक कठीणपणा अंतःकरणाला मनाला आलेला असतो तो विरघळून जायला मदत होते आणि मग असं तरल झालेलं अंतःकरण सहज चिदाकाशामध्ये जायला मदत होते. पहिला टप्पा जो आहे तो एकदम साक्षीत्वाचा नाहीये, पहिला टप्पा जो आहे तो सद्गुरू स्मरणाचा आहे. पहिल्यांदा सद्गुरूंचं स्मरण ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम या सगळ्या विशेषणांनी युक्त असलेल्या सद्गुरू मूर्तीचं ध्यान करून मग बर हे आज 5 वाजता, म्हणजे मी ह्या साधकावर टीका करत नाहीये किंवा काही तोडून बोलत नाहीये, पण हे का जमत नाही, म्हणजे त्यांनी जे विचारलेलं आहे की संघर्ष करावा लागतो, सत्य परिस्थिती आहे, त्याच्यातनं आपण कुठे लांब जात नाही होत. आपल्या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आणि सर्वांना हा संघर्ष करावा लागलेला आहे. पण हा संघर्ष कमी करण्याकरता ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ध्यान शिकवलेलं आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं आणि त्या पद्धतीने जर बसलो तर पहिलं सद्गुरू स्मरण, मग वैराग्याचे आधारे जिही विषय दौडून बाहिरे शरीरी एकंदरे केले मग मन. दिवसभरामध्ये कुठेतरी सर्व विषयांवर काही एक पद्धतीने नियमितपणाचा अंकुश ज्यांनी लावलेला आहे, वैराग्याचे आधारे विषय दौडून बाहिरे, ओढ लागली पाहिजे. आता ध्यानाला बसायचं म्हणजे बस, बाकी काही नाही. गुरुदेव रानड्यांचं जसं सांगतात की नेमाची वेळ झाल्यानंतर मग ते दुसऱ्या कोणालाही वेळ देत नसत किंवा ते येतच नसत. मग तिथे सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती ते त्यांना भेटायला आले होते आणि त्यांना असं सांगण्यात आलं की गुरुदेव नेमाला बसलेले आहेत, आपण बसा, आम्ही त्यांना उठवतो. राधाकृष्णनजींना माहिती होतं की हे नेमाला बसले म्हणजे बसले. ते म्हणले तुम्ही त्यांना उठवू नका, मी इथे थांबून राहतो. आणि त्यांचा नेम होईस्तोवर ते बसून राहिले. हे एका दिवसाने झालेलं नव्हतं. गुरुदेव रानड्यांनी दीर्घ काळ अशा बैठकी, नेमाच्या बैठकी सर्व अडचणींना तोंड देऊन केलेलं असल्यामुळे त्यांना माहिती होतं की हे नेमाच्या वेळेला म्हणजे नेमाच्या वेळेला बस, म्हणून ते थांबून राहिले. तर उमदीकर महाराजांकडे त्यावेळेला प्रांत म्हणजे खूप जवळपास राजासारखीच ती पोस्ट होती त्यावेळेला जुन्या काळी. रावसाहेब काळे म्हणून भेटायला आले होते आणि उमदीकर महाराज नेमाला निघालेले होते. त्यांना शिष्यवर्गापैकी कोणीतरी सांगितलं की महाराज रावसाहेब काळे आपल्याला भेटायला आले आहेत, प्रांत भेटायला आलेले आहेत. तर ते म्हणले माझ्या नेमावर हा काळच आलेला आहे, त्याला म्हणा आता नाही, आता मी नेमाला बसणार. म्हणजे ही जी एक ओढ आहे त्यावेळेला ध्यान करायचं म्हणजे ध्यान करायचं, अक्षरशः तिरीमिरीने जाऊन आपल्या आसनावर बसणं, हे जेव्हा होतं म्हणजे आपण एक एक पायरी जर बघितली तर पहिल्यांदा सद्गुरूंचं स्मरण, मग वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना बाहेर दौडून घालून ते मन एकंदर जर केलं तर मग सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया. मग दोन भुवया आणि सुषुम्ना नाडी जिथे येऊन मिळते तिथे चित्तवृत्ती आतमध्ये वळवून, दृष्टी आतमध्ये वळवून मग बसायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ह्याच्या आधी असं वर्णन केलं की हे सगळं असं झाल्यानंतर इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी, म्हणजे ते सगळं एकत्रित झालेलं मनच बैठकीच्या आधीच असं तयार झालेलं असतं आणि मग तो बसतो आसनावर. आपल्याला ध्यान का जमत नाही ह्याचं थोडं जर आपण आपल्याकरता म्हणून विश्लेषण केलं तर या सगळ्या पायऱ्या कुठेतरी आपल्याकडनं लवकर संपवल्यासारखं होतं. अनुग्रहाच्या वेळी सांगितलेले श्लोक कधी म्हणून होतात, कधी श्वास घेतले जातात आणि कधी साक्षीत्वाचा अभ्यास सुरू होतो आपला आपल्यालाही काही काही वेळेला कळत नाही, इतकं ते मेकॅनिकली होऊन जातं. आणि मग तो टप्पा, मग तो संघर्ष हे स्वाभाविक रीतीने मग ओघांनी येतात. तेथ पाठी मोरी देठी पारखोनिया, मग त्याच्यानंतर सांडून दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामीये करीती. 3, 5, 7 अगदी शांतपणे मध्यमेतनं श्वास घेणं. तो जो सुषुम्नेतनं श्वास घेतला जातो त्याचा एक सू सू असा एक आवाज येतो, त्याच्यावर मन सहज खालीवर व्हायला लागतं. म्हणून ते शांतपणे श्वास घेणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. आणि मग हे 3, 5, 7 श्वास झाल्यानंतर मग साक्षीत्वाचा टप्पा येतो. मग ते शांत झालेलं मन श्वासावर वर खाली केलेलं आणि मग एकदाच श्वास घेऊन त्याला इथे चिदाकाशामध्ये स्थिर करून ठेवलं की मग त्याच्याकडे लांबणं बघणं आहे. म्हणजे हे आधीचे 2-3 टप्पे आहेत सगळे. रथ्योदके जैसी सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एकैक वेगळे निवडू नये. अनेक विध नाले ओहोळ बारीक बारीक नद्या ह्या सगळ्यांना एकत्र करून गंगा जशी समुद्राला जाऊन मिळते मग प्रत्येकाला वेगवेगळं करता येत नाही. जैसी रथ्योदके सकळे घेवोनी गंगा समुद्री मिळे मग एकैक वेगळे निवडू नये. तैसी वासनांतरांची विवंचना. वासनांतरांची विवंचना म्हणजे हे विचार सगळे ज्यांच्याकडे आपल्याला त्रयस्थ होऊन बघायचं आहे, साक्षीत्वानी बघायचं आहे. तैसी वासनांतरांची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना. आपोआप अपसुक पारुषण म्हणजे संपून जाणं, वाळून जाणं, वाढ खुंटणं. तैसी वासनांतरांची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने की जे. बघा हा जो अंतरपवन आहे ह्याच्यावर मन ठेवून ते मन जेव्हा चिदाकाशामध्ये लीन होतं तेव्हा वासनांतरांची विवंचना जी आपल्याला पडलेली आहे ती आपसुक आटून जाते, वाळून जाते. त्याच्याकरता मग फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत, नंतर संघर्ष फारसा होत नाही. पण ह्या प्री रिक्विझिट्सनी जर केलं तर जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की हे असं झाल्यानंतर चिदाकाशामध्ये अशा पद्धतीने मन लीन झाल्यानंतर जिथे हे सगळं संसार रूपी चित्र उमटत या वासनांतरांची विवंचना आपल्याला जी त्रास देते तो मनोरूप पटच फाटून जातो आणि मग तिथे चित्र उमटत नाही. म्हणजे फार विचारांचा त्रास होत नाही. क्षीण झालेला एखाद दुसरा जरी विचार आला तरी त्याच्याबरोबर आपण ओढले जात नाही. आता कसं होतं की तो विचार उमटला की आपण त्याला थांबवण्याकरता त्याच्यामध्ये ओढले जातो आणि ओढले गेले की मग त्या भोऱ्यामध्ये सापडतो. जसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, किंवा पाणी आहे त्याच्यात जे प्रतिबिंब पडतं ते पाणीच आटलं तर. तैसे मन येथ मुद्दल जाये मग अहंभावादिक केळ आहे म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो. अशा पद्धतीने खरं तर ध्यान सिद्ध होतं. म्हणून या आधीच्या 1, 2, 3 जर आपण स्टेप्स किंवा टप्पे जर नीट सांभाळून केले तर मग साक्षीत्वाचा येणारा टप्पाही जमू शकतो आणि फार संघर्ष करावे लागत नाही. आपल्या सर्वांना हा कधी ना कधीतरी आलेला अनुभव आहे की ज्या दिवशी सात्विक भाव अंतःकरणात दाटून येतात कुठल्याही कारणास्तव. स्वामीजींची खूप आठवण झाली आणि अंतःकरण गलबलून आलं आणि ध्यानाला बसलो. किंवा स्वामीजींनी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या सांगितल्या मध्ये जसं आचार्योपासनमवर स्वामीजींची प्रवचनं चालू होती आणि ती ऐकताना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याकडनं साधना करून घेतल्या तर त्यांच्याबरोबर ते करत असताना आपल्याला काही संघर्ष नाही करावा लागला. सहज ते म्हणलं की आता तुम्ही सगळेजण डोळे मिटून बसा आणि आपण असं असं करणार आहोत तर खरंच त्यावेळेला होऊन गेलं. संघर्ष सगळा संपून गेला कारण त्यांच्या अधिष्ठानावर हे सगळं सोपं होतं. कोंभेला उन्मेष सुके जरी उदास तुम्ही असं ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात. म्हणून त्यांची कृपा आपल्यावर आहे हा खरं तर पहिला टप्पा आहे ध्यानामध्ये. साक्षीत्वाचा पहिला टप्पा होऊ शकत नाही. सद्गुरूंची कृपा हा पहिला टप्पा आहे.
जर स्वामीजी म्हणले अरे छान बसला होता असं ध्यानाला, तर दुसऱ्या दिवशीचं ध्यान कसं होतं बघा बरं तुम्ही, काही संघर्ष नसतो. स्वामीजी म्हणले होते माझं ध्यान चांगलं होतं, बस झालं आपलं काम. म्हणून सद्गुरु कृपा हा पहिला टप्पा आहे. आणि मग असं द्रवीभूत झालेलं अंतःकरण जे आहे, जे हलकं झालेलं आहे खरं तर, जेव्हा भाव भरून येतात अंतःकरणामध्ये तेव्हा संसाराचे सगळे विषय विसरलेले असतात आणि ते मन हलकं झालेलं असतं. आणि ते हलकं झालेलं मन गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार स्वाभाविकरित्या श्वासाने जर वर उचललं गेलं तर आपसुक वर उचललं जातं. पण जर संसाराच्या विषयांचे दगड बांधलेले असतील त्याला, तर कितीही साक्षित्वाचा प्रयत्न केला तरी ते खालीच खेचलं जातं गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार. म्हणून भाव भरल्या अंतःकरणाने ध्यान ही जी साधना आहे त्याला भाव भरलं अंतःकरण हीच खरं तर प्री रिक्विझिट आहे. भक्तीच्या पोटी उदयले ज्ञान, भक्तीनी दिले ज्ञानासी महिमान, असं नाथांचा एक अभंग आहे. म्हणून अंतःकरण वृत्ती तरल करून मग जर बसलं तर मग हा जो साक्षीत्वाचा टप्पा आहे तो काही काळ तरी सहज सुलभ आपल्याला जाणवेल. आपण सर्वजणच आठवून बघू की जेव्हा स्वामीजींची आपल्यावर कृपा दृष्टी पडली, त्यांनी पाठीवरनं हात फिरवला, त्यांनी आपल्याला प्रेमानी काही दोन शब्द बोलले आणि आपण ध्यानाला बसलो, तर झालेलं ध्यान आणि इतर वेळेला आपण आपल्या आपल्या ताकदीने केलेलं ध्यान याच्यात जमीन आसमानाचा फरक पडतो. आणि जर त्यांनी म्हटलंय तसं आपण त्याकडे साक्षीत्वाने पाहतो तेव्हा तो विचार लगेच तिथे थांबणे अपेक्षित आहे का, विचार थोडा वेळ तसेच साक्षीत्वाने पाहत राहणे आणि हळूहळू क्षीण होत थांबणे हे योग्य आहे. खरं तर ह्याचं उत्तर कित्येक वेळेला स्वामीजींनी त्यांच्या प्रवचनातून किंवा प्रबोधनातून दिलेलं आहे. जर निकराचं साक्षीत्व जमलं, निकराचं साक्षीत्व, तर त्याच क्षणी विचार गळून पडणं अपेक्षित आहे, त्याच क्षणी. मध्ये एकदा स्वामीजींनी बोलताना असं सांगितलं होतं की घराला आग लागलेली आहे आणि आता बाहेर पडायचं आहे, तर काय विचार करत करत बाहेर पडणार, जरा बघतो हा थोडं इकडे काय आहे तिकडे काय आहे काय काय पेटलेलं आहे, बर चला जाऊ द्या असं करेल का, धूम ठोकेल लगेचच. तसं निकराचं जर साक्षीत्व जमलं तर तो विचार लगेचच गळून पडणं अपेक्षित आहे. ते म्हणतात की आता ध्यानाला बसल्यानंतर ऑफिसमध्ये कोणाकोणाला काय काय कामं सांगायची आहेत याच्याबद्दल आता विचार नको, पण तेवढा आपल्याकडनंच संवेग कमी पडत असल्यामुळे आपण म्हणतो एवढं एक काम सांगतो आणि मग स्वामीजी जरा साक्षीत्व धरतो. हा आपल्याकडनं होणारा मध्यम किंवा मृदू संवेगाचा भाग आहे. तीव्र संवेगा नाम आसन्न, हा जर तीव्र संवेग असेल नाहीच आत्ता. तोतापुरींनी रामकृष्णांना निर्गुणाचं ध्यान शिकवलं आणि सुरुवातीचे दोन तीन दिवस ते म्हणत असत इथे लक्ष ठेवून बस, आणि ते करायला लागले की त्यांना इथे काली मातेचं दर्शन होत असे आणि ते म्हणत असत, न्यांगटा म्हणत असत ते तोतापुरींना. आणि प्रेमाचे संबंध असल्यामुळे अरे तुरेमध्येही त्यांचं बोलणं होत असे, तर ते म्हणत असत अरे आई इथे दिसते रे. दोन तीन दिवस न्यांगटांनी ते ऐकलं आणि चौथ्या दिवशी त्यांनी तिथे पडलेला एक काचेचा तुकडा घेतला आणि तो रामकृष्णांच्या भ्रुकुटी मध्याच्या तिथे जोरात टोचला आणि म्हणले फोडून टाक आईला. आणि मग जे ध्यान त्यांचं लागलं तर तीन दिवस ते आपल्या कुटीमध्ये ध्यानस्थ बसून राहिले होते. न्यांगटांना असं वाटलं संध्याकाळ झाली आता हा जरा दार उघडेल आणि बाहेर येईल. एक दिवस दोन दिवस तीन दिवस झाल्यानंतर शेवटी कासावीस होऊन तोतापुरींनी खोलीचं दार उघडलं तर हे बसून राहिलेले होते. शेवटी त्यांनी जाग केलं आणि म्हणले मला 23 वर्षात जे जमलं नाही ते तुला 3 दिवसात जमलं, भाग्यवान आहेस आणि तीन दिवसाच्या पेक्षा जास्त न राहणारे हे तोतापुरी रामकृष्णांबरोबर जवळपास सहा महिने राहिले इतके ते आवडून गेले. पण त्याच्याकरता ती जी एक तिथे त्यांनी कात्रीच्या तुकड्यांनी जबरदस्त संवेदना निर्माण करून दिली, आपल्याला आता तशी सोय नाही ना, आपल्याला स्वामीजी असं करत नाहीत. म्हणून ही संवेदना किंवा हा जो संवेद आहे हा आपला आपणच निर्माण करावा लागेल. त्यामुळे निकराचा साक्षीत्वानी जर पाहिलं तर तो विचार लगेचच गळून पडणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पण तेवढा निकराचा संवेग, तेवढी ती जबरदस्त आत्मस्वरूपामध्ये राहण्याची प्रकर्षानी होणारी इच्छा. परवा आपण रामकृष्ण वचनामृतामध्ये पाहिलं, थोडं अभंग गायन किंवा असं ऐकल्यानंतर मन थोडं बाहेर आल्यासारखं होतं. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा होती की त्या भजनानी सुद्धा थोडं बाहेर येणं सहन होत नव्हतं. खूप आयडियालिस्टिक अशी उदाहरणं आपण घेतो आहोत, पण ध्येय असावे सुदूर कीजे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, म्हणून आपण ही उदाहरणं पाहतो आहोत. स्वामीजी सांगतात की ध्यानाला बसल्यानंतर आता जर विचार आला तर आपण मेलो असं समजा. हा संवेद जो आहे हा प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण होऊ शकत नाही, ही अडचण आहे खरंच. पण त्यांच्या समोर ध्यानाला बसलं असताना आणि त्यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्नपूर्वक कधीतरी केव्हा तरी अशा पद्धतीचा एक जबरदस्त अंतःकरणातला भाव जर निर्माण झाला तर हे सगळं जमून जातं, क्षणार्धात जमून जातं. आणि तेवढा क्षण शंभर वर्षाच्या अंधाऱ्या कोठडीतला अंधार घालवायला जशी एक काडी शिलगावलेली उपयोगी पडते तेवढ्या वेळपुरती, तसा तो क्षण मात्र उपयोगी पडून जातो. कारण तेव्हा मी तोच आहे हे इम्प्रिग्नेट होऊन जातं, हे अंतःकरणावर पक्क ठसलं जातं आणि मग पुढचं ध्यान स्वभाव सुलभ असं व्हायला मदत होऊ शकते. म्हणून खरं तर निकराच्या साक्षीत्वाने लगेच थांबणं अपेक्षित आहे. त्यामुळे हळूहळू क्षीण होत थांबणं म्हणजे मग आपण गॅरंटी देता येत नाही की त्याच विचारामध्ये हळूहळू क्षीण राहू, कारण त्याच्यातनं त्याची संतती चालू होते त्या विचाराची. हा योगू एकेपरी आहे सोपा, जै पुत्र शोकू संकल्पा दाखवी जे. त्याची जी संतती आहे त्या विचाराची, त्याचा पुत्र शोक म्हणजे गेलाच, गेला म्हणजे संपला, त्या क्षणी तो गेला. हे जसं व्हावं तसं त्या क्षणी ते झालं तर मग होतं. त्यामुळे जर दुसरा भाग बरोबर असेल तर मग हे राहत नाही. कारण खरं तर निकराच्या त्या संवेगाच्या स्थितीमध्ये साक्षीत्वामध्ये तो लगेचच गळून पडणं आवश्यक आहे, पण गळून पडत नाही हा अनुभव आहे आपला. तर ही अडचण ओळखून वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम असं योगसूत्रकारांनी एक त्याच्यावर उपाय सुचवलेला आहे की जर वितर्क निर्माण होत असतील, विकल्प जर अंतःकरणात उठत असतील, तर त्या विकल्पांना घालवण्याकरता म्हणून काही एक चांगले विचार प्रस्थापित करणं, परत आणणं आपणहून याचा आधार घ्यावा. म्हणून तो नाही थांबत, निकराचा प्रयत्न होत नाही साक्षीत्वाचा आणि तो लगेचच्या लगेच गळून पडत नाही, म्हणून हळूहळूचा जो दुसरा भाग आहे तर मग त्याला वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम नाहीच, मनच आवरलं जात नाही. म्हणून मग स्वामीजींचे काही विचार, काही एक मग आता जे प्रत्येकाच्या मग ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तो काय जे उपाय करेल ते, जेथे जेथे माझे हिंडेल हे मन तुझेची दर्शन होवो तेथे, तुझ वीण देवा न दुजी वासना शिवो माझ्या मनात दाकाळी, मग हे असं काहीतरी आणायचं, मग आता बाहेरून आणावं लागतं, इम्पोर्ट करावं लागतं, कारण ध्यान चांगलं व्हायला पाहिजे म्हणून. जर हळूहळू क्षीण होणे ओके असेल तर, म्हणजे काही काही वेळेला आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी या ऍक्सेप्ट कराव्या लागतात अंडर प्रोटेस्ट. म्हणजे काही काही वेळेला कंपन्यांमध्ये असं असतं की काही एक कच्चा माल हा आलेला स्पेसिफिकेशनच्या अगदी थोडा कमी प्रतीचा असतो, पण प्रॉडक्शनची मात्र इतकी घाई असते की तेवढी ऑर्डर जर केटर नाही केली तर बरंच मोठं नुकसान होणार असतं. म्हणून मग तो कच्चा माल अंडर प्रोटेस्ट या लेवलखाली ऍक्सेप्ट केला जातो आणि त्यातनं बॅच घेतली जाते. ती काही फार कमी प्रतीची असते असं नाही, त्याचा बाजारातही उपयोग होतो, पण करणाऱ्याला मात्र माहिती असतं की हे अंडर प्रोटेस्ट म्हणजे थोडं मनाच्या विरुद्ध जाऊन पण काही एक सुवर्ण मध्य काढून केलेलं काम आहे आणि त्याचं तसं रेकॉर्ड किपिंगही करावं लागतं. तसं हे अंडर प्रोटेस्ट म्हणून ओके नाही पण अंडर प्रोटेस्ट, तर विचाराने किती वेळात थांबले पाहिजे? तुम्ही थांबवाल तेव्हाच. स्वामीजी आपल्याला एक उदाहरण देतात की ते जे चतुर्शृंगीच्या जत्रेमध्ये मोठं व्हील असतं ज्याच्यामध्ये मंडळी बसतात, किंवा मेरी गो राऊंड असतं, लहान मुलं घोडा गाडी काय काय वेगवेगळे असतात, ते बदक त्याच्यावर बसवतात मुलांना आणि मग तो धक्केत म्हणजे त्याला वेग द्यायला लागतो. त्याला माहिती असतं की एक 4 ते 5 यांच्या चक्रा झाल्या तो गर्दी बघतो किती आहे ती आजूबाजूला, त्याचंही प्लॅनिंग असतं व्यवस्थित की ह्याच्यातनं किती पैसे आपल्याला मिळणार, तर चांगला वेग देतो आणि मग नंतर तोच प्रत्येक त्या सीटला हात लावत 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 ते चक्र थांबवतो आणि उतरवतो. तसं मनाला वेग देणारेही आपणच आहोत आणि त्याचा वेग थांबवणारेही आपणच आहोत, त्यामुळे ज्यांचा हा प्रश्न आहे त्यांनीच खरं ठरवायला पाहिजे की किती वेळात हा थांबला पाहिजे. कारण माझ्याकडे जर लिमिटेड रिसोर्सेस आहेत, माझ्याकडे जर एक तासच ध्यानाला बसायचं आहे, तर हे मीच ठरवायला पाहिजे की त्या तासामध्ये मी विचाराच्या मागे त्याला थांबवण्याकरता किती पळायला पाहिजे का त्याला धरून लगेचच खाली बसवायला पाहिजे, हे आपल्यावर अवलंबून आहे आणि ह्याच्याकरता संवेग परत उपयोगाचा ठरतो. म्हणून ह्याला टाइम लिमिट देता येत नाही, टाइम लिमिट हे प्रत्येकावर अवलंबून आहे. जर आधी मात्र तीव्र संवेग असेल तर क्षणात हे सगळं थांबतं आणि तो स्वरूपाकार होऊन जातो आणि निश्चल बसून राहतो. अशा पद्धतीने याला टाइम लिमिट असं काही देता येणार नाही आपल्याला की जर हळूहळू क्षीण केले तर साधारण 47 सेकंदात हे सगळं थांबेल आणि आपण स्वरूपस्थ होऊ असं नाही सांगता येणार. तुम्ही आतमध्ये किती सावधतेनी सजगतेनी प्रयत्नपूर्वक हे लगेचच्या लगेच थांबावं ह्या एका जिद्दीनी हे करता आहात ह्याच्यावर हे सगळं अवलंबून राहतं. पण हे सगळं जरी उत्तर आपण बघितलेलं असलं तरी सुद्धा या साधकाचे हे प्रयत्न अतिशय स्तुत्य असे आहेत आणि ही रोज बैठक होण्याचंच या प्रश्नातनं लक्षण दिसून येतं. जो बसतो त्यालाच असा प्रश्न पडतो. शांततेने जर बसता आलं ध्यानाच्या आधी, नुसतं शांत बसलं चालू शकेल. म्हणून सकाळी उठल्या उठल्या जे ध्यान करायला सांगितलं जातं शक्यतो, आता ज्यांना शिफ्ट ड्युटीज वगैरे आहेत त्यांना हे नाही जमत, पण तरी सुद्धा पूर्ण झोप झाल्यानंतर उठल्यावर लगेचच जर ध्यानाला बसलं, कारण झोप जर चांगली झालेली असेल तर ती शांतताच असते, आणि दिवसभराचे सुद्धा आपण जे म्हणतो आहोत तर दिवसभरामध्ये स्मरण ही मध्यवर्ती संकल्पना आहे. जर आपल्याला स्मरण असेल की माझं उद्याचं ध्यान चांगलं व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीनेच मी माझे आचार विचार उच्चार हे सगळे मग प्लॅन करीन. जसं बोलण्यामध्ये आलं की एक तासभर आपण करतो आणि मग दिवसभर आपलं चालतं, तर ते दिवसभर चालतं हे सुद्धा त्या तासाला अनुस्यूत अशा पद्धतीनेच गुंफलं गेलं पाहिजे. जर आपल्याला स्वामीजींनी आता ध्येय पक्क करून दिलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आपण मुलाहिजा घेतलेला आहे, तर दिवसभराचे सुद्धा मग साधारण आपले जे काय व्यवहार होतात ते आपल्याला आपल्या आत्मदर्शनाच्या अनुस्यूत किंवा त्याला अनुलक्षून किंवा त्याला करस्पॉन्डिंग असेच ठेवावे लागतील, आणि त्याच्याकरता खरं तर धाडस लागतं. स्वामीजींनी बँकेमध्ये प्रमोशन्स घेतली नाहीत. का बरं नाही घेतली? आपण नुसतं एवढंच त्यांच्या चरित्रातनं बघतो. स्वामीजींकडे आल्यानंतर त्यांना जे सुख झालं आणि मुळात त्यांची जी काय एक ओढ होती या गोष्टी करता म्हणून, या दोन्हींचाही इतका विलक्षण समन्वय साधला गेला की त्यांना असं वाटलं की स्वामीजींना सोडून आता जगात कुठलंही मोठं प्रलोभन आलं तरी मी जाणार नाही. आणि म्हणून त्यांनी स्वाभाविकरित्या जर त्यांनी परीक्षा दिल्या असता तर ते ऑफिसर झाले असते. परवाच कुठल्या तरी आठवणीत मला वाटतं आपण ऐकलं की ते जनरल मॅनेजर होऊ शकले असते, एवढं त्यांचं सगळं हुशारी चतुरता जे काय सगळे गुण लागतात ते सगळे त्यांच्याकडे होते, पण नाही केलं. हे फार मोठ्या धाडसाचं आहे. तेव्हाची जी काय सांपत्तिक स्थिती होती, तेव्हाच्या ज्या काय सांसारिक अडचणी होत्या त्या होत्याच, त्याच्याकरता पैशांचीही गरज होती, पण ह्या सगळ्यांवर पाय देऊन मुख्यत्वे करून जेव्हा आत्मनिवेदनाकरता आणि सद्गुरूंच्या सहवासाकरता जेव्हा जीव लालचावतो, आणि तो असा तसा लालचावत नाही, एक तर जन्मोजन्मींचे त्याच्यावर संस्कार असतात, आणि खरोखरीच त्या जीवाचं इतकं समाधान त्यांच्या पादपद्मी होऊन जातं की तो बाकीचे सगळे विषय उपभोग हे तुच्छ मानतो. ही सोपी गोष्ट नाही, हे क्वचित होणार आहे, म्हणजे आपण मान्य करू की हे क्वचित होणार आहे. आपल्याला त्यांनी मात्र सांगितलेलं आहे की तुझ्या परिस्थितीमध्ये मात्र जे काय तुझं प्रोफेशन असेल त्याच्या मर्यादा ओळखून पण जर तू ठरवलेलं असशील नियमितपणाने हे करायचं, ते फार कृपाळू आहेत खरं म्हटलं तर. कारण मध्ये ते एकदा असं म्हणाले की तुमची नियमितता मी अशी समजतो की तुम्ही जर रविवारी यायचं ठरवलं असेल तर प्रत्येक रविवारी तुम्ही मला केंद्रात दिसले पाहिजेत, मग एखादा रविवार सुद्धा त्याच्यात सुट्टा कामा नाही त्याला मी नियमितता समजीन. तुम्ही कुठलाही वार ठरवा आणि त्या वेळेला मात्र तुम्ही तिथे दिसले पाहिजे, म्हणजे दिसले पाहिजेत. ते बोलणार नाही आपल्याशी, काय दिसला नाहीस तू, पण ते कुठेतरी आपण सावध होऊन हे जर ऐकलं तर ते रजिस्टर होईल आपल्यालाच की झालं. मग त्या दिवशी काहीही असो, शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो, मी ठरवलं होतं त्यावेळेला तिथे जाईन म्हणजे जाईन. मग घरातले रागवले तरी चालतील, काय मित्र रागवले तरी चालतील, व्यवहारामध्ये थोडं नुकसान होतंय असं वाटलं तरी चालेल, पण मी जर हे ठरवलेलं आहे तर त्यावेळेला मी तिथे असीन म्हणजे असीन. ही नियमितता त्यांना मान्य आहे, रोज जरी आपण दिसलो नाही तरी, पण ही नियमितता साधण्याकरता, हे जरी वर दिसायला सोपं आणि साधं वाटत असलं तरी ती साधण्याकरता काही एक प्रसंग असे समोर उभे राहतात की तेव्हा आपली परीक्षा होऊन जाते. म्हणून ध्यान आणि हे जे तरंग उठतात लाटेसारखे, तर हे दिवसभराच्या सुद्धा व्यवहाराचे काही एक परिणाम नक्की होत असतात. कारण मन म्हणजे असं काही दगड नाही आहे आपलं की त्याच्यावर पडदा टाकून दिला आणि मग व्यवहारात आपण उतरलो, तिथे ते वापरलं जातं. मग ध्यानातल्या काही एक उत्तम क्षणांमध्ये मिळालेली शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, ते घेऊन त्याचं स्मरण ठेवून मुख्यत्वे करून त्यांच्या शिकवणीचं स्मरण ठेवून जर आपला दिवस आपण गुंफला, जर आपण घालवला, तर दुसऱ्या दिवशीचं ध्यान चांगलं व्हायला मदत होते आणि चांगल्या झालेल्या ध्यानाने दिवसभराचे व्यवहार उत्तम होतात. असं ते सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारासेवितो दृढ भूमिही, असं ते लांब पल्ल्याचं गणित आहे. होईल हे नक्की, त्यांची कृपा आपल्या पाठीशी आहे, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे, ते आपल्या बरोबर आहेत, हे मिळत नाही खरं तर कुठे. त्यामुळे आपल्याला खरं कमी काही नाहीये. आता कमी जर असेल तर आपण हे नीट प्लॅन करणं एवढंच कमी आहे. कधीतरी त्यांना आपण आपलं जे काय शेड्यूल आहे ते लिहून दाखवावं की बा असं असं माझं साधारण दिनमान असतं, तर ह्याच्यात कशा पद्धतीने मी राहावं तुम्ही कृपा करून मला सांगाल का. कारण त्यांना कळतं नसत. गुरु माऊली असल्यामुळे लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, त्यांना नक्की कळतं आपल्या हिताचं काय आहे ते सांगतील आणि सांगितल्या बर हुकूम मग जर आपण वागायचा प्रयत्न केला तर हे जमून जाईल. ह्याच्यात अवघड खरंच काही नाही, पण सतर्क मात्र पाहिजे. सावध, साक्षेपी आणि दक्ष हे जे समर्थांनी शब्द वापरले ते जर आपण लक्षात ठेवले आणि त्या पद्धतीने जर केलं तर हे होऊन जातं. ध्यानाची साधना मग फार अवघड राहत नाही, फार संघर्ष करावा लागत नाही आणि मग एफर्टलेस सेलिंग ज्याला म्हणतात, शिडाच्या होडीमध्ये बसल्यावर जर अनुकूल वारं असेल तर तो काही नाही, तो सुकाणू फक्त असं असं करत राहतो आणि दिशा देत राहतो, आपोआप वेग येतो त्या होडीला. तसं या भवाब्धीमधनं जाताना सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळीले, त्यांच्याकडे सोपवावं आणि आपण बसत राहावं, होऊन जातं. पण चौकस मात्र असावं, कधीतरी बघावं की हे बरोबर चाललंय की नाही. अशा पद्धतीने मला वाटतं हे आज फारच लांबलं, पण एकंदरीत तीन प्रश्न त्यातले झाले म्हणून जरा लांबलं, क्षमस्व.
हेमताई एक अभंग म्हणेल.
कृपावंत थोर सद्गुरु दार, कृपावंत थोर सद्गुरु उदार, तेने योग सार दिले माज, तेने योग सार दिले माज, कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार. मन पवनाची दाखवोनी वाट, मन पवनाची दाखवोनी वाट, गगनासी गाठ बांधियेली, गगनासी गाठ बांधियेली, कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार शून्य निशून्याचे बीज महाशून्य शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरि रूप भेटविले धन्य हरि रूप कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे अवघे हरिमय योग बळे कृपावंत थोर सद्गुरु उदार तेणे योग सार दिले माग कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर थोर सद्गुरु उदार सद्गुरु उदार सद्गुरु उदार
उत्तम ध्यानानंतर संतांच्या संगतीत साधकांच्या संगतीत पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात आत्मभावाचा स्पर्श झाल्यावर विवेक हा सहज होतो. इंद्रियांचा तो सहज भाव होतो. अशा वेळी विवेक करावा लागत नाही तर तो होतो. इंद्रियांना विषय समोर आले तरी त्याविषयी अजिबात ओढ वाटत नाही. असे प्रसंग आपल्या कृपेने जेव्हा जेव्हा प्राप्त होतात तेव्हा खूप आनंदात काळ जातो. पण जेव्हा वर सांगितल्याप्रमाणे आत्मभावाचा स्पर्श झाला नसताना देहभावावर असताना आत्मानात्म विवेक कसा करावा? कारण मुळातच विवेक हा प्रयत्नपूर्वक करता येत नसून तो आंतरिक आत्मस्थितीमुळे सहज निर्माण होतो असे वाटते. पण देहभावावरचा काळ हा मोठा असल्यामुळे अशा वेळेस काय करावे का हा काळ अधिकाधिक कमी करणे हाच यावर उपाय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. उत्तम ध्यानानंतर आत्मभाव निर्माण होतो हे बरोबर आहे. आणि आत्मभावाचा स्पर्श झाल्यानंतर आत्मानात्म विवेक हा सहज असतो. संतांच्या संगतीमध्ये आत्मभाव निर्माण होतो हे बरोबर आहे. आणि एकदा आत्मभाव निर्माण झाला की त्याला धरून आत्मानात्म विवेक हा सहज होतो. साधकांच्या संगतीत देखील आत्मभाव निर्माण होण्याची शक्यता असते. प्रोव्हाइडेड साधकाच्या संगतीमध्ये साधना किंवा आत्मचर्चा किंवा शुद्ध भावाने आणि विशुद्ध प्रेमाने जर राहणं असेल तर कधी कधी साधक हा मित्र झाला की स्वैर गप्पा सुरू होतात, तेव्हा साधकाच्या संगतीतही आत्मभाव राहत नाही। पण साधकाच्या संगतीमध्ये जसं सामूहिक साधना जर केली तर साधकाच्या बरोबरीने साधना अथवा आत्मचर्चा अथवा वाचन, तर आत्मभाव निर्माण होण्याची शक्यता असते आणि आत्मभाव निर्माण झाल्यावर आत्मानात्म विवेक हा सहज असतो। पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात उदाहरणार्थ पंढरनाथांचं दर्शन घेताना सहजच तीर्थ महिमा असतो, त्या तीर्थ महिम्यामुळं चित्तवृत्ती अत्यंत तरल प्रसन्न सत्वगुणांनी मंडित अशा होतात, आत्मभाव निर्माण होतो। आत्मभावामध्ये राहिलं की आत्मानात्म विवेक सोपा जातो। अशा वेळेला आत्मानात्म विवेक हा करावा लागत नाही तर तो होतो असं म्हटलेलं आहे, तेही बरोबर आहे। माझा असा अनुभव आहे की उत्तम ध्यानानंतर आत्मभाव तीव्र आत्मभाव निर्माण होतो आणि आत्मानात्म विवेक आणि शांती समाधान एका उत्तम सुखाची भावना अशी टिकून राहते। हा जो आत्मभाव आहे हा आत्मभाव जसं जसं आपण लोकांशी वर्तन करायला सुरुवात करतो, बाहेर पडतो, कामानिमित्त बाहेर पडतो, प्रकृती आणि प्रकृती यांचा संबंध येतो, तेव्हा हळूहळू कमी होण्याची शक्यता असते। त्यामुळे ध्यानानंतर किंवा संतांच्या संगतीत किंवा साधकांच्या संगतीत जर तशाच प्रकारचं वातावरण त्या साधकांच्या संगतीत असेल तर, अथवा तीर्थक्षेत्रात जो आत्मानात्म विवेक निर्माण होतो, तो निर्माण झालेला विवेक टिकून राहतो आणि नंतर प्रकृती आणि प्रकृती यांच्या संबंधामध्ये तो नाहीसा होतो, हळूहळू कमी होत होत, डायल्यूट होत होत नाहीसा देखील होतो। माझा असा अनुभव आहे की सुरुवातीला तीव्र असतो, मग नंतर त्याची तीव्रता कमी होत जाते आणि तीव्रता कमी होत होत तो नाहीसा होतो, असं मला कित्येक वेळेला अनुभवाला आलेला आहे। तो जेव्हा नाहीसा होतो, ध्यानानंतर निर्माण होतो हे बरोबर आहे, याचं कारण ध्यानामध्ये आपण चित्तवृत्तींचा साक्षित्वामुळे नाश झाल्यावर, चित्त लय झाल्यावर अधिष्ठानभूत परमात्मा जो आहे तो परमात्मा त्याचा स्पर्श अनुभवत असतो, असं असल्यामुळे नंतर आत्मभाव टिकून राहणं हे सोपं जातं। प्रश्न पुढचा आहे, असे प्रसंग आपल्या कृपेने जेव्हा जेव्हा प्राप्त होतात तेव्हा खूप आनंदात काळ जातो। आनंदात काळ जाण्याचं कारण असं की देहबुद्धी दुःखजन्यच असते, विचार असणं हेच दुःखाचं कारण आहे किंवा व्यग्रतेचं कारण आहे, वृत्ती हे व्यग्रतेचं कारण आहे। चित्तवृत्ती जर नाहीशा झाल्या तर ते सुखाचं कारण आहे। असं असल्यामुळं अशा वेळेला आपण सुखामध्ये असतो, आनंदामध्ये असतो आणि आत्म्याच्याच आनंदामध्ये किंवा आत्मसंज्ञक अशा शांतीमध्ये साधक असतो। प्रश्न असा आहे की एका ठराविक काळाने अशा प्रकारचा निर्माण झालेला आत्मानात्म विवेक हा नाहीसा होणार असतोच, किंवा उत्तम ध्यान झालेलं नाही, संतांची संगती नाही, साधकांच्या संगतीमध्ये जेव्हा तशाच प्रकारचं वातावरण असेल तेही नाही, अथवा तीर्थक्षेत्रात देखील आपण गेलेले नाहीत, अशा वेळेला आत्मभावाचा स्पर्शच झालेला नाही, अशा वेळेला ध्यान उत्तम झालेलं नाहीये, अशा वेळेला देहभाव असतो, अशा वेळेला आत्मानात्म विवेक कसा करायचा असा प्रश्न आहे। असं म्हटलं की मुळातच विवेक हा प्रयत्नपूर्वक करता येत नसून तो आंतरिक आत्मस्थितीमध्ये सहज निर्माण होतो असे वाटते. प्राथमिक विवेक साधनेलाच म्हणतात. प्राथमिक विवेक वैराग्याला देखील म्हणतात. वैराग्य आणि विवेक हे एकमेकांच्या विरोधी शब्द तर नाहीच आहेत, पण वैराग्य हा देखील एक विवेकच आहे. वैराग्य हा स्वतंत्र मोजू नये शब्द आणि अर्थ, तर वैराग्य हा देखील विवेकच आहे आणि साधना करणं हा देखील विवेकच आहे. जेव्हा आत्मानात्मभाव सहज नसतो तेव्हा प्रयत्नांखेरीज गत्यंतर नाही. तेव्हा वैराग्य भावनेनी, वैराग्य भावना याचा अर्थ विषयांकडे अति ओढ देऊन देहबुद्धी जी वाढत राहते त्याच्याऐवजी आपलं ध्येय काय आहे याचं चिंतन करणं, सद्गुरु वचनाचं स्मरण करणं, सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी, तर सद्गुरूंचा उपदेश काय आहे त्याचं स्मरण करणं, मग काही प्रयत्नपूर्वक या गोष्टी कराव्याच लागतील. सहज होईल तेव्हा गोष्ट निराळी, एरवी बलात्कार करावाच लागेल, मनाला सांगावंच लागेल की आता तुझी जरी मातब्बरी असली तरी देखील तू कधी ना कधी नाहीसा होतोस हे मला माहित आहे. तुझं आत्ताचं असणं जरी बलवत्तर असलं तरी देखील तुझं असणं आणि नसणं या गोष्टी चालू राहतात. मी तुझ्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आपला आपल्या मनावर फार विश्वास असतो. आपल्या मनात येईल त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला कधी वाटलंय? अशा वेळेला विषय खरे वाटतात, अशा वेळेला संसार खरा वाटतो, अशा वेळेला परमार्थ आभासात्मक वाटतो. त्यावेळेला किमान एवढं जरी सांगता आलं की ही स्थिती जी आता माझी आहे ती खरी नाही, अहम आत्मा हे कधीची विसरे नये असं संतांनी सांगितलेलं आहे आणि मी त्याचा प्रयत्न करेन, ही स्थिती खरी नाही, मनाला सांगावं की तुझाची तुझला करीन पारखी, तुझा तुला नाश मी करेन. जनाबाईंचा अभंग, विवेक वैराग्य सापडले मज, आता मना तुझ कोण पुसे, धरून आणि न करीन ध्यानस्थ, होईल तो अंत इंद्रियांचा, तुझाची तुझला करीन पारखी, मना तू विलोकी आपण असी. तेव्हा वैराग्याच्या भावनेचा देखील विचार करत राहावं. लग्न समारंभामध्ये, बारशामध्ये, वास्तुशांतीमध्ये, मुंजीमध्ये, जिथे सगळे झकपक चकचकीत असे दिसत असतात, आपण विवेक ठेवून राहावं, वैराग्य भावनेने राहावं. थोडस हे किती खरं आहे किती खोटं आहे थोडा जरी विचार करावा, आपण त्याच्याशी मिसळून न जाण्याची कला प्रत्येकच वेळेला व्यवहारामध्ये देहबुद्धीने मिसळून जाणं हे घडू नये अशी इच्छा राखावी. अशी इच्छा जर राखली तर आपोआप सद्गुरु कृपेने आत्मानात्म विवेक हा जागृत होतो. चित्तवृत्ती तर जागृत होतो, आपल्यापाशी दुसरं साधन नाही, मनातच जागृत होतो, चित्तवृत्तीच जागृत होतो. पण चित्तवृत्ती म्हणावी म्हणायला लागते की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याला खरा विवेक म्हणत नाहीत. हा जो पहिला म्हटलाय तोच खरा विवेक. ध्यानानंतर जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीत आत्मा मी अशा प्रकारचा अनुभव, हा खरा आत्मानात्म विवेक. पण हा जो आहे हा सुसंवादी भ्रम म्हटलेला आहे. भ्रममूलक खरं, पण विसंवादी भ्रमापेक्षा सुसंवादी भ्रम परवडला. म्हणून आपण वारंवार विचार करावा आणि विचारांनी परत परत त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा सहज होत नसेल तेव्हा प्रयत्न करावा. प्रयत्नही असफल होईल कधी सफल होईल, पण करत असलेल्या प्रयत्नामुळेच ते होईल, जेव्हा होईल तेव्हा। त्यामुळे विवेक हा प्रयत्नपूर्वक करता येत नाही, तो पहिला विवेक। पण हा जो विवेक आहे, हा विवेक प्रयत्नपूर्वक करावा। एकदम टोकाचं जर बोलायचं झालं तर विवेक आत्मनात्म विवेक कशामध्ये करणार? मनामध्ये केला तर मन नाही, मन हे नाथिले संती नाही निरोपिले, त्यामुळे मनात होऊ शकत नाही। चित्त चित्ताचा तर लय होतो, वृत्तींचा लय होतो, ज्याचा लय होतो तिथे विवेक कसा करणार? हे जरी खरं असलं तरी देखील त्या ठिकाणी जर विवेक करत राहिलं तर विवेक करताना ती वृत्ती पातळ होते, सत्वगुणांनी मंडित होते आणि सूक्ष्म सूक्ष्म होत नाहीशी होते। म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता अशा प्रकारची साधनं सांगितलेली आहे। हे चिंतन एकदम आत्मा समजून येऊन आत्म्याचं चिंतन अशी प्राथमिक सुरुवात होऊ शकत नाही, तर चिंतन करायचं आहे चित्तामध्येच। पण ज्या चित्तामध्ये विषय आहेत त्याच्यापेक्षा, म्हणजे चित्ताला जडत्व येतं विषयामुळं, त्याच्याऐवजी त्याच चित्तामध्ये तो कसा अव्यय आहे, कसा अविनाशी आहे, कसा अविकार आहे, कसा अमूर्त आहे, कसा सत् स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, चिंतन करत राहावं। जसं जसं चिंतन करेल तसं जडवृत्ती ही सत्वगुणाकडे वळते आणि सत्वगुणाकडे वळल्यानंतर हळूहळू वृत्ती नाश होतो। अधिकाधिक शुद्ध सत्व असं करत करत वृत्तींचाच निरोध होतो। वृत्ती या शुद्ध आणि सूक्ष्म करत राहणं ही पतंजलींची ध्यानाची प्रक्रिया आहे। ही ध्यानाची प्रक्रिया चिंतनापेक्षा कमी नाहीये। चित्तवृत्तींचा निरोध देखील ते या पद्धतीने सांगतात। वृत्ती अधिकाधिक शुद्ध, अधिकाधिक सूक्ष्म, अधिकाधिक शुद्ध, जास्त सूक्ष्म असं करत करत वृत्ती लोप। त्यामुळे चिंतन करावं, ध्यान आणि साधना जी गुरुपदिष्ट साधना आहे ती करावीच करावी। मात्र मी तुम्हाला एक निश्चित सांगतो की पतंजलींनी जे सांगितलेलं आहे ते जे योगशास्त्र, ते योगशास्त्र आणि आपण जे ध्यान करतो ते ध्यान, हे एकमेकांशी थोडासा फरक करणारं असं आहे। असं असल्यामुळं त्या ध्यानाची माहिती जरी असली, आपण घेतली किंवा वाचन जरी केलं, तरी गुरुपदिष्ट ध्यान हेच खरं। मगाशी पंकजदादांनी उत्तरात सांगितलं की विकल्प बाधने प्रतिपक्ष भावनम, पण आपलं ध्यान तसं नाहीये। काहीही होवो साक्षीत्व हेच आपलं ध्यान आहे। साक्षीत्वाचा अभ्यास सोडायचा नाही हेच आपल्या ध्यानाचं स्वरूप आहे, नाहीतर मग ते शिफ्टिंग होईल, इकडून तिकडं गेल्यासारखं होईल। तसं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलेलं ध्यान आहे, स्वामीजींनी जे सांगितलेलं ध्यान आहे, स्वामीजींनी योगशास्त्रावर निरूपण केली तेव्हा हे जरूर सांगितलेलं आहे। पण मुख्य ध्यानाची जी बैठक आहे त्या मुख्य ध्यानाच्या बैठकीत तुम्हाला जमेल तितकं वृत्ती सोडण्याचाच प्रयत्न करा, वृत्तींचा त्याग करण्याचाच प्रयत्न करा। त्या वृत्तीला काउंटर करण्यासाठी परत एक वृत्ती निर्माण केली तर हा खेळ संपणारा नाही, कारण तुम्ही तासभर बसणार आहात। त्या तासामध्ये तुमच्या वृत्ती अशा सूक्ष्म होत, विरळ होत, नाहीशा होतीलच असं नाही। म्हणून ध्यानाच्या वेळेला विकल्प बाधने प्रतिपक्ष भावन ही पतंजलींची पद्धत आहे, आपली साक्षीत्वाचीच आहे। ध्यानाच्या वेळेला नाम घेऊ नका, ही देखील प्रतिपक्ष भावना कोणी म्हणण्याची शक्यता आहे, पण ध्यान आणि नाम हे एकत्र येता कामा नाहीये। एकदा वन्स फॉर ऑल या जीवनामध्ये तुम्ही करा की समोर विचार उठेल तर मी त्याला सोडूनच द्यायचा प्रयत्न करेन। ज्ञानेश्वर महाराजांनी या ध्यानाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करत असताना सहज चित्तवृत्ती या चिदाकाशाच्या ठिकाणी ठेवून तिथं आत्मभाव ठेवावा असं सांगितलं. आत्मभाव जर जमला नाही तर वृत्ती वारंवार लांब जाईल. जिथं जिथं जातील तिथून तिथून ओढून आणा आणि परत आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. ततः ततः नियम नियतत आत्मनी एव वशम नयेत. आत्म्याच्या ठिकाणी ठेवा, ओढून आणा आणि आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. ते जर जमत नसेल तटस्थपणाने पहा. वृत्ती उठली तरी तुम्ही वृत्तीबरोबर वाहवत जाऊ नका. ते जमत नसेल तर त्याचाच अभ्यास करा आणि हेही जमत नसेल तर नुसते तसेच बसा आणि वृत्तीला सोडून द्या. तिला सांगा की कुठं जायचं तिकडे जा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नियमच तुम्हाला परत तिथं घेऊन येईल. आत्मस्वरूपाजवळी येईल सहज आहे असं त्यांचे शब्द आहेत. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषत मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंतत. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं हे तीनही उपाय सांगितले. असं असल्यामुळं ध्यानाचा कसून प्रयत्न करू. प्रत्येक वेळेला ध्यान जमेल असं नाही. जमलं नाही तरी चालेल. तुमचा घाव पडेल. एक दगड 100 घावामध्ये फुटला याचा अर्थ 99 घाव वाया नाही गेलेले. तुम्ही घाव मारत रहा. तुम्ही प्रयत्नपूर्वक साक्षित्वाचाच अभ्यास करा. तुम्ही ध्यानात दुसरं काहीही करू नका कारण हे गुरुपदिष्ट ध्यान आहे. आणि हे ध्यान एक महत्वाची आणि दीर्घ बैठक झाल्यावर मग ते म्हणतात तसंही करा. करून बघा. प्रतिपक्ष भावना करा. नंतर दुसरा उपाय म्हणून, पहिला म्हणून नाही, पहिला म्हणून हाच की वृत्ती उठेल उद्भवेल मी तिच्याकडे दुर्लक्ष करेन, मी सोडून देईन ती. आणि अनावर झाली तरी देखील तोच प्रयत्न करेल. कारण कधी कधी असं असतं की या वृत्तींना कारण आपणच असतो. आपली कर्म असतात, आपली अस्वस्थता असते, या कुठून बाहेरून आलेल्या नसतात. आणि संसार हा विचित्रच आहे. असं असल्यामुळे या विचित्र संसारोयम अतीव विचित्र हा असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये रोज काय आणि कसा प्रसंग उद्भवेल काही नाही सांगता येत. अशा वेळेला जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा वृत्ती या अनावर एखाद्याला होऊ शकतील. पण वृत्ती अनावर झाल्या तरी देखील तुम्ही हा अभ्यास सोडू नका. त्यामुळे आत्मभावाजवळ आपण येऊ. म्हणून एरवीचा हा चिंतनाचा बलात्काराने केलेला प्रयोग, ध्यानाचा देखील बलात्काराने केलेला प्रयोग. नामाला बसा, ध्यानात नाम नका घेऊ. तुम्ही प्रतिपक्ष भावना करा पण गुरुपदिष्ट ध्यानात ते करू नका. मग नाम अशा एका पद्धतीने घ्या की नामच फक्त राहील. नाम राम म्हणजे परमात्माच, आपणच. अशा भावनेने प्रत्येक नाम घ्या आणि दुसरा विचारच उठू देऊ नका. नामही घ्या. या सगळ्या गोष्टी आत्मभावाच्या जवळ नेल्याखेरीज राहणार नाहीत. ते असं म्हणतात की विवेक हा प्रयत्नपूर्वक करता येत नसून तो आंतरिक आत्मस्थितीमुळे सहज निर्माण होतो असे वाटते. हा वरिष्ठ विवेक आहे. त्याच्यापेक्षाही खालच्या प्रतीचा का होईना. मनाकडून केला जाणारा, बुद्धीकडून केला जाणारा वैराग्य देखील आणि विवेक देखील दोन्ही विवेकच आहेत. तो मुद्दा म्हणूनच करावा लागतो. सगळंच सहज होईल असं नाही. अशा वेळेला मुद्दा म्हणून करणं, म्हणून तर त्याला तप असं म्हणतात. स्वरूपाची या प्रसरा माझी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप. आटणी करणं, तापवणं, तापून आटणी करावी लागते. तेव्हा थोडे बहुत कष्ट होतील पण ते घ्यायची तयारी ठेवणं. देहभावावरचा हा काळ मोठा असल्यामुळे अशा वेळेस काय करावे, का हा काळ अधिक अधिक कमी करणं हाच त्यावर उपाय आहे. म्हणून वेगवेगळ्या वेळेला त्या त्या वेळेला अनुसरून असा विवेक जरूर करावा. कधी योग्य वेळेला चिंतनाची मदत घ्यावी, कधी नामाची मदत घ्यावी, कधी ध्यानाची मदत घ्यावी, कधी श्वासावर अनुसंधान, कधी कधी कल्पनाच उठू न देण्याचा अभ्यास करावा. तुम्ही बसलेले आहात, काहीच काम नाहीये, कल्पनेशिवाय राहा, कल्पनाच उठू देऊ नका. पहा किती वेळ जमते, थोड्या वेळांनी उठेल तर हसा मनातल्या मनात की उठलीच, मी एवढा प्रयत्न केला पण उठलीच, पण आता आता असा बसेन की याच्यापेक्षा जास्त वेळ उठणार नाही. रमून जा. तर कधी कधी राम म्हणताना प्रत्येक वेळेला परमात्मा व्हा, अभ्यास करा. होता येत नसेल तर बलात्काराने व्हा. बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तशा प्रकारे प्रयत्न करा. असा जेव्हा करू, हा जो सहज राहणारा आत्मभाव आहे हे भाग्य समजा. हे भाग्य गुरुकृपेनेच लाभतं. संतांच्या संगतीमध्ये, उत्तम ध्यानाच्या बैठकीनंतर किंवा साधकांचं तसंच वातावरण असेल तेव्हा, अथवा तीर्थक्षेत्राच्या वेळेला हे सहज होतं. पण जे सहज होतं असं वाटतं ते आधी केलेल्या साधनेमुळे सहज होतं. आपोआप कसं होईल? त्यामुळं आपण रोज केलेल्या सफल असफल प्रयत्नांचा परिणाम म्हणून आपल्याला हे लाभतं असं लक्षात घ्या. हे लाभतंच लाभतं, आपल्याला हे मिळतं. हे जेव्हा मिळत नाही तेव्हा जे आपण प्रयत्न करतो ते प्रयत्न वाया जात नाहीत, कारण या प्रयत्नांमुळेच हे मिळतं असं लक्षात येतं. त्या तऱ्हेने आपण हे करू. त्यामुळे जेव्हा असा वरिष्ठ आत्मानात्मविवेक, अनुभूतीतून आलेला आत्मानात्मविवेक जमत नाही असं होतं, त्या बुद्धीतून करायचा, चित्तातून करायचा, मनातून करायचा. या आत्मानात्मविवेकामुळे हळूहळू वृत्ती शुद्ध, सत्वगुणी अशा होत राहतात. आणि या सत्वगुणी वृत्ती ज्या सारखा कुठेतरी धंदा, उद्योग, पैसा, कपडे, नातेवाईक यांच्यामध्ये फिरत असतील, या शुद्ध सत्व वृत्तीमुळे आपण हळूहळू परमात्म्याच्या ठिकाणी रमायला सुरुवात होते. परमात्म्याच्या लक्षणांचं चिंतन हा त्याच्यावर खूप उत्तम उपाय आहे. त्या उपायांनी बाहेरचे सगळ्या विषयांचा विसर पडतो. नाम हा खूप उत्तम उपाय आहे. तर अशा प्रकारचा साधनेनी प्रयत्नपूर्वक विवेक देखील आपल्याला करायचा आहे. आणि हा विवेक आपण जितका उत्तम करू तितकं आपल्याला जमण्याचं प्रमाण वाढेल. जेव्हा जमत नाही तेव्हा पूर्ण प्रयत्न आपण करू, पूर्ण शक्ती आपण लावू, तेव्हा तरीही जमणार नाही असं जे वाटतं त्यामुळे आपण जी शक्ती कमावू, त्या शक्तीमुळे पुढच्या प्रसंगामध्ये प्रसंगाची शक्ती कमी असं तुमच्या लक्षात येईल, आणि तुमची शक्ती वाढली आहे असं तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने हा आत्मानात्मविवेक एरवी आपण करतच राहायचा आहे. आणि जितका आपण करत राहू तितकं हे साधेल. हरिओम सत्सत. हा सत्संगाचा कार्यक्रम खरंच खूप आनंदाचा आणि सर्वांच्याच कुतूहलात उत्सुकतेचा असा राहतो, कारण त्याच्यातून आपल्याला आपण जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांमध्ये अजून काय काय आणता येईल याच्या खुणा मिळत असतात. त्यामुळं असं अशा प्रकारे चिंतन करत असताना माझ्या सकट तुम्हाला सगळ्यांनाच याचा खरंच खूप उपयोग होतो हे मला समजतं. हा कार्यक्रम स्वामीजींनाही फार आवडत असे आणि मला देखील खूप आवडतो. याचं कारण आपण जे करतो तर त्याच्यासंबंधी वारंवार पुनर्विचार होत असतो आणि पुढच्या खुणांचा अंदाज आपल्याला याच्यातून अधिकाधिक घेता येतो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।